नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री आनी भाजपाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी आज दनपारा मेरा बूत सबसे मजबूत ह्या कार्यक्रमा अंतर्गत आसामांतल्या पक्ष कार्यकर्त्यां कडेन संवाद साधलो. कार्यकर्त्यांक संबोधीत करतना मोदी हांणी म्हणले की आसामांतले वातावरण स्पश्ट आसून राज्यातली जनता एनडीएक मतदान करपाक सज्ज आसा. ह्या संवादा वेळार मोदींनी पक्षाक विक्रमी विजय मेळोवन दिवपाक कार्यकर्त्यांक रात दीस काम करपाचें आवाहन केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां गुजराताच्या एका दिसाच्या दौऱ्यार आसतले. ह्या दौऱ्या वेळार महावीर जयंतीच्या शुभमुहूर्तार मोदी गांधीनगरांत सम्राट संप्रती संग्रहालयाचें उक्तावण करतले आनी उपस्थितांक संबोधीत करतले. त्या उपरांत प्रधानमंत्री मोदी वावथरात हांगा 20,000 कोटी रुपया परस चड मोलाच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांची बुन्याद घालतले, उक्तावण करतले आनी राष्ट्राक समर्पित करतले. ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता आनी गोपनियता सुनिश्चित करपाक देशातल्यो बँको एक कडक कायदेशीर आनी नियामक चौकटी अंतर्गत काम करतात अशें आज लोकसभेंत प्रश्नोत्तराच्या वरावेळार पुरवणी प्रश्नाक जाप दितना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी सांगलें. भारतीय रिझर्व्ह बँकेन जारी केल्ल्या नो यो कस्टमर KYC प्रणाली आनी मार्गदर्शक तत्वां प्रमाण बँकांक ग्राहकांच्या माहितीची गोपनियता राखप बंधनकारक आसा अशें तांणी म्हळें.
रिजर्व बैंक ने ग्राहकों की जानकारी की गोपनीयता और जानकारी साझा करने के बारे में व्यापक दिशा निर्देश जारी किए हैं. बैंकों के लिए आवश्यक है कि वे ग्राहकों की जानकारी को गोपनीय रखें. मुख्य रूप से 5 विभिन्न कानून हैं. इनके अंतर्गत बैंकों और डेटा इकट्ठा करने वाले संस्थाओं को नियमों का पालन करना होगा. इनमें भारतीय स्टेट बैंक अधिनियम, बैंकिंग कंपनी अधिनियम, क्षेत्रीय ग्रामीण बैंक अधिनियम, क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनी अधिनियम और सार्वजनिक वित्तीय संस्थान अधिनियम शामिल है.
IBC डिसेंबर 2025 म्हणसर कंपनीक दिल्ल्या तेक्या विशीं उलयतना तांणी सांगलें की
As of December 2025, IBC has facilitated resolution of 1,376 companies, enabling creditors to recover 4.11 lakh crores. So that is the record of IBC, and financial creditors have also seen recovery exceeding 34% of their claims.
नागरी हवाई येरादारी मंत्री के राममोहन नायडू हांणी म्हायती दिली की भारताकडे एव्हिएशन टर्बाईन फ्युअल ATF फावो तितलो साठो आसा. आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या वरावेळार पुरवणी प्रश्नाक जाप दितना नायडू हांणी म्हणले की देशाकडे मुखावेल्या 60 दिसां खातीर कसलीच आडमेळी नासतना पुरवण आसा. आनीक एका पुरवणी प्रश्नाक जाप दितना तांणी म्हणले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीन फाटल्या 12 वर्सांत भारताच्या हवाई येरादारी क्षेत्रात उल्लेखनीय विकास जाला. विमानतळ, विमानां वा प्रवासी आसूं सगळे दुप्पट जाला आनी हवाई येरादारी क्षेत्रांत अदीक मनीसबळाची आवश्यकता आसा. मनीसबळ वाडोवपाक सरकार कुशळटाय विकास आनी अभ्यासक्रमांक तेंको दिता अशें सांगून तांणी म्हायती दिली की राष्ट्रीय कुशळटाय विकास महामंडळ NSDCची विमानतळ आनी विमान कंपन्यांच्या सहकार्यान चंदीगड आनी मुंबईत हवाई येरादारी कुशळटाय कौशल्य प्रशिक्षणा खातीर 2 केंद्रां आसात. ह्या केंद्रामदी 1,452 लोकांक प्रशिक्षण दिलां आनी तांच्या कुशळटाय पातळी प्रमाण आनी अभ्यासक्रमा प्रमाण तांची भरती करतात. तंत्रज्ञान आधारीत सेंद्रीय शेतीचो नवो टप्पो सुरवात करपाक भारत तयार आसा अशें केंद्रीय रस्तो येरादारी आनी महामार्ग मंत्री नितीन गडकरी हांणी सांगलां. शेतवडीची कार्यक्षमताय आनी टिकाऊपण सुदारपा खातीर आधुनीक नवनिर्माण व्हड प्रमाणांत आपणावन देशमुखार वाटचाल करतलो अशें तांणी भर दिलो. आयज नवी दिल्लींत किसान कुंभ कार्यावळींत उलयतना फुडल्या टप्प्यांत उत्पादन वाडोवपा वांगडाच खर्च उणो काडपा खातीर कृत्रीम बुद्धिमत्ता AI उपग्रह निरीक्षण आनी पर्यावरणीय पद्दतींचो वापर वाडोवपाचेर भर दितले अशें तांणी सांगले. वर्ल्ड आर्चरींत भारताची शीतल देवीक पॅरा आर्चर ऑफ द इयर 2025 म्हूण घोशीत केला. फाटल्या वर्सा दक्षिण कोरियातल्या ग्वांगजू शारांत जाल्ल्या संवसारीक पॅरा तिरंदाजी सर्तींत बायलांच्या कंपाऊंड वैयक्तीक प्रकारांत भांगरा पदक जिखपी जम्मू काश्मीरांतली ही 19 वर्सां पिरायेची पयली आनी एकमेव आर्मलेस तिरंदाज थारली. भारतीय हवामान खात्यान दिल्ली, चंदीगड, हरियाणा, उदेंत राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य महाराष्ट्र, पंजाब आनी उत्तराखंड हांचे खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून गडगड आनी गारांचे वादळ येवपाची शक्यताय उक्तायल्या. IMDच्या म्हणण्या प्रमाण मराठवाडा आनी अस्तंत मध्य प्रदेशांत अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.